चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट। शनिवार 25 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट बाजारात मागणी कमी झाली। साखर कारखाने एप्रिल 2020 मध्ये वाटप केलेला कोटा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3280 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता। गुजरातमध्ये S30 व्यापार 3150 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3230 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता, तर M30 व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला।